चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तान, खराब साखर पुरवठ्यासंदर्भात तपासणीचे आदेश। नॅशनल अन्सर ब्युरोला युटिलिटी स्टोअर्समध्ये खराब साखर देण्याची तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। सार्वजनिक लेखा समितीच्या उपसंस्थेने गुरुवारी केलेल्या आढावा बैठकीत एनबी अधिकाऱ्यांना युटिलिटी स्टोअर कॉर्पोरेशनकडे सदोष साखर पुरवठ्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। बैठकीमध्ये साखर कारखान्यांकडून प्रलंबित 2 मिलियन रुपयांपासून अधिक पैसे वसुलीचेही निर्देश दिले गेले आहेत। संयोजक मुनाजा हसन यांच्या अध्यक्षतेमध्ये उपसमितीची बैठक गुरुवारी संसद भवनात झाली। बैठकीमध्ये आर्थिक वर्ष 2014-15 ऑडिट रिपोर्ट आपत्तीची समीक्षा करण्यात आली। ऑडिट अधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये सांगितले की साखर कारखान्याला ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानला 2 बिलियनपेक्षा अधिक पैसे भागवण्याची बाकी आहे, पण ही वसुली केली जाऊ शकली नाही। टीसीपीने साखरेच्या खरेदीसाठी 3 साखर कारखान्यांना 740 मिलियन रुपयांपेक्षा अधिक रुपये भागवले, पण कारखान्यांनी चांगली साखर प्रदान करण्याऐवजी खराब साखर विकण्याचा प्रयत्न केला।